राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। यशोदनंदन ब्रज जन रंजन यशोदनंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावन चारी यमुना तीरावन चारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare Hare Jaya Radha Gokula Nanda Radha Gokula Nanda Radhe Jaya Gauranitaya Jaya Gauranitaya Jaya Gauranitaya Jaya Gauranitaya Jaya Jagannatha जगन्नाथ बलदेव जय सुभद्रा। जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद। नितर गौर हरि बोल हरि बोल हरि बोल नितर गौर हरि बोल।
जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शत इस डिवाइन ग्रेस अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। श्री श्री राधा गोकुलानंद की जय। श्री श्री गौर निताय की जय। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रामय की जय। निताय गौर प्रेमानंदे समवेत भक्त वृंद की जय। समवेत भक्त वृंद की जय। समवेत भक्त वृंद की जय। श्री श्री गुरु गौरांग की जय। ओम ज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। हम श्रीगुरो श्रीयुत पदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। मूकं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वंदे श्रीगुरून् दीनतारणं। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदान्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामने गौरत्विषे नमः। पञ्चतत्त्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकम्। आराध्यो भगवान् व्रजेशतनयस्तद्धाम वृन्दावनं रम्या काचिदुपासना व्रजवधू वर्गेणया कल्पिता। श्रीमद्भागवतं प्रमाणममलं प्रेमापुमर्थो महान् श्री चैतन्य महाप्रभोर्मतमिदं तत्रादर न परह। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। मराठी मध्ये बोलायचा प्रयत्न करतो, चुका थोडी होतील, क्षमा करा अशी विनंती। पिरणवाडी मध्ये मी पहिल्यांदा आलोय आणि इकडे पण सत्संगचा कार्यक्रम चालतो आणि प्रत्येक आठवड्यामध्ये शंकरारण्य प्रभू इकडे येतात आणि पिरणवाडीचे भक्तांना प्रवचन कथा कीर्तन इत्यादीचे कार्यक्रम करवतात। खूप छान आहे आणि असंच आम्ही पिरणवाडीमध्ये पण श्री चैतन्य महाप्रभूंचं आंदोलन पुढे घेऊन जाऊ। चैतन्य महाप्रभू ने म्हटलं आहे, पृथ्वीते आछे जत नगर आदि ग्राम सर्वत्र प्रचार होईबे मोर नाम। त्यांनी एक भविष्यवाणी केली आहे की संपूर्ण पृथ्वीवर माझे नाव, माझे म्हणजे चैतन्य महाप्रभूंचे नाव, चैतन्य महाप्रभू साक्षात श्री कृष्ण आहेत, तर त्यांचं नाव प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये लोक घेतील आणि हे कृष्ण भक्ती हरे कृष्ण आंदोलन संपूर्ण जगामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये जाईल। किती सुंदर गोष्टी आहे। खरोखर हा भक्ती मार्ग अतिशय सुलभच नाही परंतु एक आनंदाचा मार्ग आहे, कारण हा मार्ग सत्यावर आधारित आहे। जर आम्हाला खरोखर आनंद पाहिजे असेल, खरोखर जीवनाची संसुद्धी यश जर आम्हाला हवं असेल तर कृष्ण भक्तीचं मार्गाला आम्ही स्वीकार केलं पाहिजे असं चैतन्य महाप्रभू शिकवतात। आणि असं नव्हे की भक्ती मार्ग फक्त ब्रह्मचारी किंवा संन्यासीसाठी आहे असं नाही आहे। भक्ती मार्ग सगळ्यांसाठी आहे, मुलासाठी आहे, वृद्ध व्यक्तीसाठी आहे, गरीब माणसासाठी आहे, श्रीमंत माणसासाठी आहे, शिकलेल्या व्यक्तीसाठी आहे, अशिक्षित माणसासाठी पण आहे। याच्यामध्ये काही जाती भेद नाही, भाषा भेद नाही, सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्यावं। ह्यामुळे भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांनी या आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ इस्कॉन या संस्थेची स्थापना केली आणि आता आमचे संस्थेचे केंद्र प्रत्येक देशामध्ये आहे जगामध्ये, आणि भारतामध्ये तरी किती आहेत ते पण मला माहीत नाही। आता 250-300 शाखा आहेत वेगळे वेगळे, 500 पण आहेत लहान लहान, जर आम्ही शाखा घेतले तर 500-600। तर ह्या भक्ती मार्गामध्ये येऊन आम्ही खरोखर मनाची शांती पण प्राप्त करू शकतो. खरोखर जे सुख काय आहे ते जाणून घेऊ शकतो. आणि फक्त आमचं संसार मध्ये आम्ही अटकून जे राहतो त्याच्यापासून आम्ही मोकळं होऊ शकतो. आमच्या जीवनामध्ये जे नशीब आहे ना, भाग्य, ते आम्हाला बांधून ठेवते. भाग्य किंवा नशीब हा जो शब्द आहे, भाग्य, सगळ्यांनी ऐकलंय ना, हात वर करा बघू. भाग्य किंवा नशीब या शब्द कोणी ऐकलंय? सगळ्यांनी ऐकलंय. आम्ही असं नेहमी म्हणतो की आमच्या भाग्यामध्ये नव्हतं, त्यामुळे आम्हाला हे प्राप्त झालं नाही. आमच्या भाग्यामध्ये होतं त्यामुळे आम्हाला असं कष्ट मिळालं. तर आम्ही प्रत्येक दिवस भाग्याचं स्मरण करतो, आठवण करतो, कधी सुख असलं किंवा दुःख असलं. आणि कधी कधी आमच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतोय. आता जर भाग्य एवढं शक्तिशाली असेल तर आमचं निजे आमचं स्वतःची जे प्रार्थना आहे त्याचं पण काही मूल्य किंवा महत्व आहे का? महत्वाचा प्रश्न आहे. एक एवढं आम्ही बघतो की भाग्य आहे आणि दुसरीकडे आम्ही बघतो की आमचा प्रयत्न पण चालू आहे. जर सगळं काही आमच्या भाग्यावर निर्भर आहे तर मग आमच्या प्रयत्नाची काही किंमत आहे का? प्रयत्न करून पण काही उपयोग आहे का? आणि तिसरी गोष्ट आम्ही या विषयामध्ये आणू आणि ती आहेत भगवंत. मग ह्याच्यामध्ये भगवंत कुठे आले? तर भाग्य एककडे, आमचं प्रयत्न दुसरीकडे आणि भगवंत तिसरीकडे. तर ह्यांचं परस्पर संबंध काय आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. दुर्भाग्याची गोष्ट आहे की जगामध्ये लोक एवढे त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये व्यस्त असतात की त्यांना वेळच मिळत नाही. अशा प्रश्नांच्या बद्दल विचार करायला आणि जिज्ञासा उत्पन्न झाली तरी प्रश्नांचं उत्तर कुठे मिळावं हे पण काही पर्याय मिळत नाही. कोणाकडे जाऊन विचारावं? त्याच्यासाठी भगवंतांनी एक खूप अतिशय सुंदर एक पर्याय दिलेला आहे. ते आहे शास्त्र, वेदशास्त्र. वेगवेगळे उपनिषद आहेत, पुराण आहे, भगवद्गीता आहे, महाभारत, रामायण, हे सगळं शास्त्र आहेत. शास्त्रामध्ये भगवंत किंवा भगवंतांचे भक्त उपदेश देतात, ज्ञान देतात. आणि हे ज्ञान प्राप्त करून आम्हाला खरोखर सत्याचं मार्ग कुठचं आहे आणि असत्याचं मार्ग कुठचं आहे ते समजून येते. मग आम्ही निवड करतो किंवा निवड केलं पाहिजे कमीत कमी की मला कुठच्या मार्गावर जायचं आहे. आम्हाला सत मार्गावर जायचं आहे की असत मार्गावर जायचं आहे. ते आमच्या हातात आहे. एकदा दोन जुडवे भाव होते. मोठे होऊन त्यांच्यामधला एक भाव एक डाकू झाला. चोर डाकू सगळे करत होता तो. आणि दुसरा भाव एक पुण्यात्मा झाला. आणि पुण्यात्मा म्हणजे तो सगळ्यांसाठी बऱ्यासाठीच काम करायचा, लोकांच्या हितासाठी कार्य करायचा तो. आणि मंदिरमध्ये जायचं, खूप धार्मिक कार्य करायचा, कोणाच्या बद्दल वाईट बोलायचं नाही, त्याच्यामध्ये अहंकार नव्हता, स्वार्थ नव्हता, इतरांसाठी फक्त मी कसं कार्य करू शकतो, इतरांना दुःखापासून मी मोकळं कसं करू शकतो हे विचार करायचा. आणि तो जो दुसरा भाव होता तो चोर झाला, डाकू झाला. आणि एकदा असं झालं की एक पत्रकार होते, त्याने विचार केलं की अरे च्या असं कसं झालं, एक हे दोन्ही जुळवे भाव होते, एकाच आईच्या पोटामध्ये होते, जन्म घेतलं आणि एकाच वेळी त्यांनी जन्म घेतलं, त्यांची पत्रिका पण एकसारखे होते, जन्म त्याच वेळी झाला होता, मग असं कसं काय झालं? एक भाव असं झाला पुण्यात्मा झाला, दुसरा दुरात्मा झाला, कसं काय हे? तर आधी जो भाव डाकू झाला होता त्याच्याकडे गेले आणि त्याने विचारलं की तुम्ही कसं का डाकू झाला, तसं चोरी केली, आता तुम्ही जेलमध्ये बंद आहेत तुम्ही. त्याने म्हटलं आमचं लहानपण अतिशय दरिद्र अवस्थामध्ये गेलं, आणि तेवढंच नव्हे आमचे वडील जे आहे ते दररोज जे थोडेफार पैसे मिळायचे ते दारूमध्ये खर्च करायचे, दारू पिऊन घरामध्ये यायचे, खूप भांडण करायचे, आमची आईला मारायचे, आणि असं हे सगळं बघून आम्ही मोठं झालो. आणि मी निर्णय घेतलं की आता माझ्या मुलांना असं होतं कामा नाही, त्यामुळे मी पैसे खूप कमवणार आणि मी श्रीमंत होणार. पण पैसे कसे कमवायचे, कसंही मी कमवणार पण पैसे कमवणार, कारण मला असं दारिद्रता आवडत नाही, मला नको हे. म्हणून मी लहानपणापासून थोडं थोडं इकडे तिकडे लहान लहान चोरी करायला सुरू केलं, आणि एकदा ते सवय झाली मला की मी स्वतःला पण थांबू शकलो नाही. आणि जसं जसं माझी वय वाढली माझी लहान चोरी आता परिवर्तित झाली मोठी चोरी चोरीमध्ये, आणि मग कोटी कोटी रुपये चोरी करायला सुरू केलं मी, आणि मग आता मला दंड मिळाला याचा. मग त्या पत्रकार तर दुसऱ्या भावाकडे गेले की तुमचं लहानपण कसा गेला. त्याने तेच म्हटलं की आमचं लहानपण अतिशय कष्टामध्ये गेलं आमचं. आणि मी विचार केला की आमचे वडील असे होते, दारू प्यायचे, घरामध्ये भांडण तंटा करायचे, कोणासाठी काही चांगलं काम त्यांनी केलं नाही, आणि त्यांच्यामुळे आम्हाला एवढं त्रास झालं. त्यामुळे मी निर्णय घेतला की मी आता जीवनामध्ये चांगलं काम करणार आणि कोणालाही कष्ट देणार नाही. जसं आमचे वडील वागले होते आमच्या सर्वांच्या प्रती, तसं मी कोणाला कोणाशीही वागणार नाही. त्यामुळे मी मग चांगलं काम करायला सुरू केलं, आणि असं करत करत मला खूप प्रेरणा मिळाली की मी असं या मार्गावरच चाललं पाहिजे. त्यामुळे आता मी एवढं दृढ निश्चयाने मी हे काम करत आहे आणि मला खूप आवडतंय. तर ते पत्रिकानं आश्चर्य झालं की असे हे दोन भाव बघा, दोघांचे मार्ग कसं वेगळं झाले, तर दोन्ही भावामध्ये अंतर काय होता. त्यांचं जे लहानपण एकसारखंच होतं, जन्म एकाच आईच्या पोटामधून झालं, परंतु दोघांचे जीवनामध्ये मार्ग वेगळे वेगळे झाले, कारण दोघांनी वेगळे वेगळे विचार स्वीकार केले. त्यांनी निवड केलं की मला ह्या मार्गावर जायचंय, ह्यांनी निवड केलं मला त्या मार्गावर जायचं आहे. दोघांचं भाग्य बघितलं तर एकसारखं होतं. भाग्य म्हणजे आमच्या पत्रिकामध्ये जे असतं नाही का, लहानपणापासून आम्ही ज्योतिषकडे जातो आणि बघ आमच्या भाग्यामध्ये काय आहे. तर भाग्य त्यांचं एकसारखंच होतं, परंतु त्यांची विचारधारा वेगळी होती, मानसिकता वेगळी होती. तर ह्याने एक मार्ग स्वीकार केला, दुसऱ्याने दुसरा मार्ग स्वीकार केला. तर आम्ही समजू शकतो की भाग्य महत्वाचं आहे, पण आम्ही जे निवड करतो ते पण अतिशय महत्वाचं आहे. आमचा प्रयत्न, आमची विचारधारा, त्याची पण खूप महत्व आहे. मत्स्य पुराण म्हणून एक शास्त्र आहे, त्याच्यामध्ये एक सुंदर संवाद आहे. हे संवाद ऋषी सत्यव्रत मुनी एक ऋषी होते ते, त्यांच्यामध्ये आणि भगवंतामध्ये. भगवंत मत्स्य अवतार आणि सत्यव्रत मुनींनी भगवंतांना विचारलं की ह्या जगामध्ये भाग्य महत्वाचं आहे, शक्तिशाली आहे की माणसाचा प्रयत्न, हा खूप एक मोठा प्रश्न आहे. तर आपण कृपा करून थोडं प्रकाश टाका ह्याच्यावर, ह्याचं उत्तर काय आहे. तर भगवंतांनी उत्तर दिलं, त्यांनी म्हटलं की ह्या जीवनामध्ये, मनुष्यांच्या जीवनामध्ये भविष्यामध्ये जे घडणार आहे आणि जे काही त्याच्यासोबत होईल, सुख असू द्या किंवा दुःख असू द्या, ते तीन गोष्टीवर निर्भर असतं. एक म्हणजे भाग्य, दुसरं म्हणजे स्वतःचा प्रयत्न, आणि तिसरं म्हणजे काळ. काळ म्हणजे वेळ. आणि भगवंतांनी एक उदाहरण दिलं एक शेतकरीचं. आता शेतकरी तो बी पेरतो जमिनीमध्ये, आणि फक्त पेरणे करणे तेवढं पर्याप्त नाही आहे, नाही का? पाऊस पण आलं पाहिजे. पाणी नाही असेल, जर पाऊस नाही आहे, तर त्याने बी वगैरे पेरणं केलं तरी काय होणार नाही, पीक येणार नाही. तर जो बी, जो शेतकरी जे बी टाकतो, बीजारोपण करतो, तो ते स्वतःचा प्रयत्न आहे. आणि पाऊस म्हणजे आमचं भाग्य. कधी पाऊस येतो, कधी येत नाही, कधी बरोबर वेळेवर पाऊस येतो, कधी ज्या वेळेवर पाऊस नको त्यावेळी पाऊस येतो, तर ते आमचं भाग्य आहे. आणि जर कोणी बी बीजारोपण केलं, बी पेरलं त्यांनी आणि पाऊस नाही आला, म्हणजे त्याचा प्रयत्न आहे पण त्याचं भाग्य त्याला साथ देत नाही. आणि दुसरं, पाऊस आहे पण व्यक्ती प्रयत्न करत नाहीत, शेतकरी घरामध्येच बसून राहतो, टीव्ही बघत बसतो. टीव्हीचं नाव भगवंतांनी घेतलं नाही, ते मी बोलत आहे. त्यांनी प्रयत्न केलं नाही, तो घरामध्येच बसून राहिला, तर भाग्य त्याचं असूनही त्याचा काही फायदा होत नाही त्याला. त्यामुळे प्रयत्न पाहिजे आणि भाग्य पण पाहिजे. पण भगवंत म्हणतात एक तिसरी गोष्टी पण आहे, ते आहे काळ. जर शेतकऱ्यांनी पेरणी केली, पाऊस पण आला, असे नाहीये की एक दिवसामध्ये पीक होईल, त्याला वेळ लागते. एक महिने, दोन महिने, तीन महिने, जे काही असेल थोडं वेळ तरी लागतोय. त्यामुळे व्यक्तीला थोडं धैर्य ठेवायची गरज असते. तर हे तीन महत्वाचे गोष्टी आहेत. आणि ह्यांचे तिन्ही मध्ये आम्ही बघितलं पाहिजे, विशेष करून जे आमचं प्रारब्ध आहे भाग्य आणि आमचं प्रयत्न, त्याच्यामध्ये कुठच्याही ठराविक वेळी जे शक्तिशाली आहे त्याचा प्रभाव आमच्या जीवनामध्ये येणार. त्यामुळे आम्ही म्हणतो ना, आमचा काळ नव्हता बरोबर हो, आमचा वेळ आज, माझा दिवस नव्हता आज. आज माझं भाग्य, जर समजा माझं भाग्य वाईट आहे, आज जे काही घडलं, तर माझं भाग्य वाईट असल्यामुळे आणि जास्त शक्तिशाली असल्यामुळे मी जे प्रयत्न करतो ते त्याचं फळ मिळत नाही. कारण माझं जे वाईट भाग्य आहे, दुर्भाग्य आहे, ते अतिशय शक्तिशाली आहे. माझ्या प्रयत्नापेक्षा जास्त शक्तिशाली असल्यामुळे भाग्याची प्रधानता होते. दुर्भाग्य असलं तर दुर्भाग्याची प्रधानता, आणि जर सौभाग्य असलं माझं, तर मी थोडं जरी प्रयत्न केलं तर त्याला चांगले फळ मिळतात. त्यामुळे अनेक शास्त्र आहे. एक ऋषी होते वशिष्ठ आणि श्री रामचंद्र, त्यांच्यामध्ये पण संवाद झाला. त्याने विचारलं तर ऋषीने म्हटलं की आमच्या कुठे आहे आवाज, बाहेर का रस्त्यावर? तर त्याने म्हटले आमच्या जीवनामध्ये दोन प्रकारचे झाड असतात. एक झाड आहे आमच्या भाग्याचं झाड आणि दुसरा झाड आहे आमचं प्रयत्नाचं झाड. आता झाडामधून आम्ही आम्हाला फळ पाहिजे असते, नाही का? आता आंब्याचं झाड असलं तर आम्हाला आंबे हवे, केळाचं झाड असेल आम्हाला केळं पाहिजे. ते दोन प्रकारचे झाड आमच्या जीवनामध्ये असतात, भाग्याचं झाड आणि प्रयत्नाचं झाड. ह्या दोन झाडांमधले कुठचं झाड जे आहे आम्हाला फळ प्रदान करणार, तर कुठच्याही वेळी काळाचं महत्व आहे. कुठच्याही काळामध्ये जर आजचा दिवस आम्ही घेतला तर आजच्या दिवशी भाग्य प्रबळ आहे की आमचं प्रयत्न जास्त प्रबळ आहे? जर आमचं भाग्य आमच्या कार्यासाठी अनुकूल असलं तर आमचे कार्य जे असतात ते सहजपणे आम्ही करू शकतो, त्याचे चांगले फळ आम्हाला मिळतात. परंतु जर आमचं दुर्भाग्य असलं, ते भाग्य जे आहे आमच्या कार्यासाठी प्रतिकूल होईल, म्हणजे आमची कार्य करत 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 पण त्याचं फळ मिळत नाही. कधी कधी जर भाग्य आमच्याकडे असलं, आमच्या पक्षामध्ये असलं, सौभाग्य असलं, तर काहीही प्रयत्न न करता किंवा अतिशय कमी प्रयत्न केल्यानंतर पण आम्हाला परिणाम प्राप्त होतोय. त्यामुळे कधी कधी आम्ही बघतो थोडे लोक आहे त्यांचं जन्म श्रीमंत कुटुंबामध्ये होतंय, या जन्मामध्ये काहीही काम न करता त्यांना पैसे भरपूर मिळतात. कोणाचं जन्म खूप गरीब ठिकाणामध्ये घरामध्ये होते, त्यांनी काय ह्या जन्मामध्ये तरी पाप केले नाहीये की त्यांना असं गरीब घरामध्ये जन्म मिळावं म्हणून. तर पूर्व जन्माचं भाग्य, त्याचं कर्म आहे, त्याचं फळ त्यांना मिळत आहे. तर कधी कधी प्रयत्न न करता आम्हाला फळ मिळतात. कधी कधी अतिशय प्रयत्न केल्यानंतर पण जी आमची इच्छा आहे ती पूर्ण होत नाही. त्यामुळे ज्यावेळी आमचं प्रयत्न, भाग्य आणि काळ हे तिन्ही जे आहे ते बरोबर असले पाहिजेत. पण आमचं मग काही स्वतंत्रता आहे का? आहे. ह्याच्यासाठी पण आमचे संस्थापक आचार्य प्रभुपादजी ते भागवत मधून म्हणतात की आमची परिस्थिती कशी आहे. समजा एक बैल आहे, त्याला बांधून ठेवलंय. बांधून कसं ठेवलंय? एक दोरी घेऊन. आता जर आम्ही विचारलं की तो बैल स्वतंत्र आहे फिरायला की नाही, तुम्ही उत्तर काय देणार? तुम्ही बोलणार तो त्याला बांधून ठेवलंय, जेवढं लांब त्याची दोरी आहे तेवढी स्वतंत्रता त्याला आहे फिरायला. तो इकडे तिकडे फिरत राहणार, पण किती फिरत राहू शकतो? तो जेवढं लांब त्याची दोरी आहे तेवढंच फिरणार तो, त्याच्यापेक्षा जास्त तो फिरू शकत नाही. तसंच प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये हीच परिस्थिती आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये पूर्व जन्मांचे जे कर्माचे फळ आहेत ते प्रारब्ध किंवा भाग्य किंवा नशीब च्या रूपामध्ये आमच्या जीवनामध्ये येतात, ते दोरी. आणि आमचं प्रयत्न इकडे तिकडे फिरायचं, आम्ही आमच्या नशीबच्या पलीकडे जाऊ शकत नाही. जेवढं नशीब आहे तेवढंच आम्हाला फळ मिळेल. आम्ही त्याच्याशिवाय आम्ही प्रयत्न करत राहिलो तरी त्याचं फळ मिळणार नाही. त्यामुळे बुद्धिमान व्यक्ती जो असतो त्याला समजून घेतलं पाहिजे की माझ्या भाग्याची सीमा कुठे आहे, कुठच्या प्रकारच्या कार्यामध्ये मी प्रवेश केलं पाहिजे आणि कुठे नाही प्रवेश केलं पाहिजे. आणि शेवटी आमचे कर्मांचे फळ देणारे व्यक्ती पण भगवंत आहेत. तर भगवंतांची भक्ती आम्ही का करावं मग, जर फक्त आमचा प्रयत्न आणि भाग्यावर निर्भर आहे सगळं काही, तर मग भगवंताची भूमिका काय आहे ह्याच्यामध्ये? ह्याचं उत्तर असं आहे की भगवंतच आहेत जे आम्हाला आमच्या कर्मांचे फळ देतात. आता कर्म सिद्धांत म्हणजे काय? हे एक नियम आहे नाही का, की आम्ही असं काम केलं, कर्म केलं तर असं फळ आम्हाला मिळेल, तसं काम केलं तर तसं एक वेगळं फळ आम्हाला मिळेल. जसं या जगामध्ये पण आम्ही बघतो, कोणी चोरी केली त्याला दंड मिळेल, कोणी चांगलं काम करेल त्याला पुरस्कार मिळेल. कर्म आणि कर्माचं फळ, जसं ह्या समाजामध्ये जगामध्ये राहताना पण आम्ही बघतो, कर्माला कर्माचे फळ उपलब्ध होतात, प्राप्त होतात. तसं जीवनामध्ये पण आमचे अनेक पूर्व जन्मापासून आम्ही कर्म करत आलोय आणि ज्या कर्मांचं फळ आम्हाला आजपर्यंत मिळालं नाही आहे आणि जे फळ आम्हाला ह्या जन्मामध्ये प्राप्त व्हायचे आहेत त्याला आम्ही भाग्य म्हणतो, प्रारब्ध म्हणतो. प्रकृष्ट रूपेण आरब्ध, जे आरंभ झाले, जे कर्माचे जुने कर्माचे फळ आम्हाला ह्या जन्मामध्ये आरंभ झालेत त्याला आम्ही भाग्य म्हणतो. तर भगवंतांनी हे नियम बनवलेलं आहे की आम्ही असं केलं तर असं फळ मिळणार, आणि आम्ही जर इकडे काही वाईट काम केलं, जसं थोडे व्यक्ती पैसे चोरी करतात तसं तसे काही करतात, आणि अनेक चोर असे असतात जे त्यांना पोलीस धरू शकत नाही, ते लपून राहतात, कुठे दुसऱ्याकडे जातात. आम्ही शासनाच्या कायदेपासून थोडं दूर पळून जाऊ शकतो पण भगवंतांच्या कायदेपासून आम्ही दूर जाऊ शकत नाही. आमचं प्रारब्ध, आमचं नशीब आमच्या पाठीमागेच येणार, एक सावळीसारखं आमची. आम्ही जिकडे जातो आमची सावळी आमच्या सोबत येते, नाही का? शास्त्रामध्ये असं पण एक उदाहरण दिलेलं आहे, जसं एक वासरू आपली आईला शोधून काढते, कितीही गाय असले तर ते वासरू आहे आपल्या आईला शोधूनच काढणार. तसंच आम्ही कुठेही जन्म घेतलं तरी आमचं प्रारब्ध आम्हाला शोधून काढणार आणि आमचे कर्मांचे फळ आम्हाला मिळणारच आहेत. त्यामुळे हे सर्व काही एक व्यवस्था आहे. हे कोणी केलंय? भगवंतांनी केलंय. आणि कारण भगवंतांनी केलेले जे व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये स्वतः भगवंत त्याचे भागीदार नाही आहेत, भगवंत त्याच्या पलीकडे आहेत. आणि हे कर्म सिद्धांत भगवंतावर ते लागू होत नाही. आणि जर आम्ही भगवंताच्या शरण मध्ये आलो आणि भगवंतांची कृपा प्राप्त झाली आम्हाला, तर भगवंत आम्हाला या कर्मबंधन मधून आम्हाला मोकळं करू शकतात. तर आता भगवंत आले, आपण आम्हाला आठवण असेल आम्ही बोललो होतो, एक प्रयत्न, दुसरं भाग्य, तिसरे भगवंत. तर भगवंताच्या शरण मध्ये जर आम्ही आलो तर आम्ही जेवढे काही कर्म केले असतील पूर्व जन्मामध्ये पण आणि ह्या जन्मामध्ये पण, प्रारब्ध अप्रारब्ध सगळं नष्ट होतात. ज्याप्रमाणे जर एक बी असते त्याला आम्ही जर भाजून टाकलं आणि मग जमिनीमध्ये टाकलं त्याचं काही फरक होणार नाही, त्याचं पीक येणार नाही, कारण आम्ही भाजून ठेवलेलं आहे ते. तसंच भक्ती केल्यामुळे आमचे कर्मांचे जे बी आहेत हृदयामध्ये ते जळून जातात. कर्माणि निर्दहति किंतु च भक्ति भाजाम. ब्रह्मसंहिता म्हणून एक सुंदर शास्त्र आहे, त्याच्यामध्ये सृष्टीकर्ता ब्रह्मा असं म्हणतात, गोविंद आदिपुरुषम तमहं भजामि. हे गोविंद, हे कृष्ण, मी तुमच्या चरणकमलेत नमन करतो, मी आपलं भक्त आहे, आणि तुमची भक्ती केल्यामुळे आमचं जे अनेक कर्मांचे बी आहेत, पूर्व केलेले कर्म, अनेक जन्मापासून जे केलेले कर्म ते आमच्या हृदयामध्ये आहेत, ते संपूर्ण जे कर्माचे बी आहेत नष्ट होतात. जर आम्हाला या कर्मबंधनापासून मोकळं व्हायचं असेल तर भगवंतांचा आश्रय घेणे अनिवार्य आहे. तर कोणी प्रश्न विचारू शकतात की का कर्मबंधन पासून मुक्त झालं पाहिजे आम्ही? जगामध्ये परत परत जन्म घेतलं तरी काय वाईट आहे? पण भगवद्गीतामध्ये भगवान श्री कृष्णांनी म्हटलंय, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. की जो बुद्धिमान व्यक्ती आहे, जो ज्ञानवान आहे, तो जाणून घेतो की जन्म मृत्यू वृद्धावस्था आणि रोग हे चार प्रमुख दुःख आहेत ह्या जगामध्ये. जोपर्यंत हे चार दुःख आहेत तोपर्यंत सुख खरोखर आनंद आम्हाला मिळू शकत नाही. त्यामुळे जन्म मृत्यूच्या चक्रामधून आम्ही कसं मोकळं व्हावं हा प्रश्न खूप महत्वाचा आहे मनुष्य जीवनामध्ये. आणि आम्ही कर्म करतो त्याचं फळ आम्हाला प्राप्त करायला पुनर्जन्म घ्यावं लागतं. तर कर्मबंधनमुळे आम्हाला जन्म मृत्यू बंधन स्वीकार करावं लागतं, आणि जन्म मृत्यू बंधनच्या मुळे दुःख सहन करावं लागतं. वेगवेगळे प्रकारचे दुःख असतात या जगामध्ये. त्यामुळे ज्या माणसाला दुःखामधून नेहमीसाठी मोकळं व्हायचं असेल त्यांनी भगवान श्री कृष्णांची भक्ती केली पाहिजे. सरळ गोष्टी आहे. त्यामुळे जीवनामध्ये जे तथाकथित सुख येतंय, तथाकथित दुःख येतंय, त्याच्यावर आम्ही जास्त लक्ष द्यायची गरज नाही. साधारणतः काय होतंय की थोडं दुःख येतंय तर आम्हाला कंटाळा येतोय की अरे असं का झालं, आणि ह्याच्यासाठी जबाबदार कोण आहे, त्यांच्यामुळे मला दुःख झालं, ह्यांच्यामुळे मला दुःख झालं, आणि आम्ही मग खूप दुःख म्हणजे मनाला त्रास करून बसतो. आणि जर काही सुख मिळालं आम्हाला, अरे एवढे पैसे मिळाले कोण सुखी होऊन जातो, पण किती वेळासाठी ते सुख राहणार आणि ते दुःख पण किती वेळासाठी राहणार? तर सुख आहे आणि हे दुःख आहे, हे येईल आणि हे जाईल. भगवद्गीतेमध्ये भगवान श्री कृष्ण म्हणतात, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाह आगमापायिनो नित्यास्ताम तिस्ताम स्थिति क्षस्व भारत. कि हे अर्जुन, या जीवनामध्ये सुख आणि दुःख येत राहणार जात राहणार. ज्या प्रकारे संसारामध्ये जगामध्ये कधी गर्मी असते कधी थंडी असते, वर्षामध्ये कधी पावसाचे वर्षा ऋतू असते, कधी ग्रीष्म ऋतू, कधी शरद ऋतू, असं वेगळे वेगळे हे ऋतू असतात, येतात जातात. गर्मीमध्ये गर्मी सहन करावं लागतं, थंडीमध्ये थंडी सहन करावं लागते. त्यामुळे भगवंत म्हणतात की जे सुख येईल आणि दुःख येईल, दुःखाला सहन केलं पाहिजे, आणि सुख आलं म्हणून उडी मारायचं नाही की आज किती सुख आहे किती सुख आहे, कारण ते सुख जास्त वेळ राहणार नाही, थोडे वेळ राहील आणि मग दुःख येणार. एकदा असं झालं, मी वाचलं, बातम्या वाचली समाचार पत्रामध्ये, विदेशाची गोष्टी आहे, एक व्यक्ती लॉटरी जिंकला, कोटी कोटी त्याला रुपये मिळाले, त्यांच्या देशामध्ये जे काही पैसे असेल ते कोटी 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 मिळाले त्याला। आणि त्याला ज्यावेळी हे समाचार मिळा, खबर मिळाली, त्याला एवढं खुश झाला तो, एवढं खुश झाला की तिकडेच त्याला हृदयाचा दौरा आला आणि तो प्राणत्याग केला त्याने। तर काय उपयोग, एवढं पैसे मिळाले त्याला पण सुख पण सहन झालं नाही। त्यामुळे आमचं जास्त वेळ, आमचं जे एक मानसिक चिंतन जे असतं जास्त करून ह्याच दोन गोष्टीवर असतं, कसं दुःख टाळून घेऊ आणि कसं सुख आमच्या जीवनामध्ये आणू। आणि ह्याच्या पाठीमागे आम्ही दिवस रात्र मेहनत करत असतो, प्रयत्न करत असतो। तर भगवान श्री कृष्ण म्हणतात की ठीक आहे, जे संसारामध्ये तुमचे कर्तव्य आहेत तुम्ही करा, नक्की करा, आणि करत करत सुख येणार दुःख येणार दोघांना सहन करा तुम्ही, पण तुम्ही माझ्या शरण मध्ये राहून हे सगळं करा। तुमची चेतना, तुमचं चित्त माझ्यामध्ये असलं पाहिजे। मन्मना भगमत भक्तो मद्याजी माम नमस्कुरु माम एवैशसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोसि मे। भगवान श्री कृष्ण म्हणतात हे अर्जुन, माझं भक्त होऊन जातो, माझं सतत स्मरण कर, आठवण कर, मला नमस्कार कर, माझी उपासना कर। तू असं जर केलास तर मी खरोखर सांगतो तू माझ्याकडे येणार आहेस, जन्म मृत्यूच्या पलीकडे तू जाणार आणि माझ्या धामाला तू माझ्या सोबत येणार। तर हे आमची जीवनाची खरोखर संसिद्धी आहे। त्यामुळे जगामध्ये जे येत आहे नाही येत आहे सुख दुःख वगैरे त्याच्याबद्दल जास्त आम्हाला काळजी करायची गरज नाही। जास्त वेळ, जास्त बुद्धी, सगळं आम्ही भगवंतांची भक्ती कशी करू, आम कसं करू, त्याच्याबद्दल आमचं लक्ष असलं पाहिजे। आणि शेवटमध्ये एक गोष्टी लहान सांगतो। आमच्या मंदिरमध्ये पण 2-4 वर्षापूर्वी ही गोष्ट मी सांगितली होती। एकदा विदेशाची गोष्टी आहे, एक शेतकरी होता, त्याच्या शेतमध्ये त्याच्या घरामध्ये अचानक एक घोडा आला, जंगली घोडा। आणि त्याला वाटलं अरे वा छान, आणि त्यांनी घोड्याला पकडलं, खूप कठीण होतं घोड्याला पकडायचं, पण पकडून घेतलं, त्यांनी बांधून ठेवलं। आणि हे घोडे जे असतात बाजारामध्ये जर विकत घ्यायचं असलं तर खूप किंमत असते त्यांची। तर जर घोडा आला तर त्यांना मिळालं, घोडा स्वतःहून आला, तर ते गावचे लोक होते ते सगळे आले आणि त्यांनी म्हटलं अरे किती सौभाग्य, तुमचं किती सौभाग्य, तुमच्याकडे घोडा आला, मोफत तुम्हाला मिळाला एक घोडा। तर तो शेतकरी जो होता तो खूप बुद्धिमान होता, तो भगवंतांचा भक्त होता। तर त्यांनी म्हटलं सौभाग्य काय, दुर्भाग्य काय, कोणाला माहित। तर गावकऱ्यांनी सगळे विचारले काय म्हणतो हा, एवढं महाग आहे घोडा जो आहे तो स्वतः आला, त्याच्या घरामध्ये शेतामध्ये आला, एवढं सौभाग्य आहे। आणि तो म्हणतो सौभाग्य काय, दुर्भाग्य काय, कोणाला माहित। तर ठीक आहे, थोडा वेळ गेला आणि तो शेतकरीचा एक तरुण पुत्र होता। एक दिवस ते घोड्याला प्रशिक्षित करायच्या उद्देशाने तो घोड्यावर चढला आणि कसं त्याला म्हणजे बरोबर तर पळायला पाहिजे काय, आणि घोडा थोडा जास्त चंचल होता आणि घोड्यानी अशी उडी मारली की तो पलटून तो पडला मुलगा आणि त्याचा पाय तुटला। पाय तुटल्यावर गावकरी सगळे आले अरे किती दुर्भाग्य, किती दुर्भाग्य। पहिले काय म्हणत होते किती सौभाग्य, सौभाग्य, आता काय म्हणायला लागले किती दुर्भाग्य, किती दुर्भाग्य। तर त्यांनी म्हटलं सौभाग्य काय, दुर्भाग्य काय, कोणाला माहित। त्यांना वाटलं की विचित्र माणूस आहे, मुलाचं त्याचं मुलग्याचं पाय तुटला, तो म्हणतो दुर्भाग्य काय सौभाग्य काय, म्हणजे काय विचित्र वागतो हा. ठीक आहे, थोडा वेळ गेला तसंच. मग काय झालं की ज्या राज्यामध्ये तो शेतकरी राहत होता त्या राज्यावर जवळ असलेले एक राज्याचे राजाने आक्रमण केलं सैन्य घेऊन. आणि ज्यावेळी आक्रमण केलं तर ह्या राज्याचे राजाने काय केलं, घोषणा केली प्रत्येक गावगावामध्ये फिरून जे तरुण मुलं होती सगळ्यांना सेनामध्ये भरती केली, तुम्हाला आता युद्ध करायला आमच्या बरोबर यायला पाहिजे म्हणून. पण जे आजारी होते, ज्यांचं पाय वगैरे तुटलं होतं, ते का युद्ध करणार? त्यामुळे या शेतकरीचं मुलाला घेतलं नाही, त्याला युद्ध करायला पाठवलं नाही, तो घरामध्येच राहिला. मग जे उरलेले शिल्लक तिकडे गावकरी सगळे आले, अरे किती सौभाग्य किती सौभाग्य. आणि त्याने काय उत्तर दिलं, सौभाग्य काय दुर्भाग्य काय कोणाला माहीत. असं होत चाललं होत चाललं. म्हणजे हे गोष्टीचं तात्पर्य समजलं ना तुम्हाला? आमच्या जीवनामध्ये कधी सौभाग्य येते कधी दुर्भाग्य येते, आणि आम्हाला कधी कधी जे सौभाग्य वाटतंय ते कधी कधी ते नंतर दुर्भाग्य होऊन जाते. जे आधी आम्हाला वाटतं दुर्भाग्य खरोखर नंतर ते सौभाग्य होते. तर खरोखर त्यांनी म्हटलेलं सत्य आहे की सौभाग्य काय आणि दुर्भाग्य काय कोणाला ठाऊक कोणाला माहित. आम्ही ज्यावेळी भौतिक दृष्टीने बघतो आम्हाला सौभाग्य आणि दुर्भाग्यामध्ये खरोखर भेद करायची बुद्धी असत नाही. पण आध्यात्मिक बुद्धीने शास्त्र चक्षु शास्त्रांचे ज्ञानाच्या आधारावर ज्यावेळी आम्ही बघतो आम्हाला समजून येते की जे काही आमच्या जीवनामध्ये घडतं ज्याच्यामुळे भगवान श्री कृष्णांच्या भक्ती मार्गामध्ये प्रगती करायची संधी आम्हाला मिळते ते सौभाग्य आहे, खरोखर सौभाग्य आहे. आणि भगवंतांच्या भक्तीपासून जर दूर आम्हाला करून घेणारे काही घटना झाली आमच्या जीवनामध्ये तर ते दुर्भाग्य आहे. त्यामुळे खरोखर सौभाग्य म्हणजे भगवान श्री कृष्णांची भक्ती. आणि ह्या भक्ती मार्गासाठी जे काही अनुकूल असेल लाभदायक असेल ते सौभाग्य, आणि जे काही प्रतिकूल असेल विरोधात्मक असेल ते दुर्भाग्य. त्यामुळे आम्हाला भगवान श्री कृष्णांची भक्तीमध्ये जास्त वेळ दिलं पाहिजे. आणि भगवंतांची भक्तीसाठी एक सात्विक जीवनाची गरज आहे. सात्विक जीवनामध्ये आम्हाला वेगवेगळे निर्णय घ्यायला सोपं होतंय. आम्ही निवड करू शकतो की सत्मार्गावर मला जायला पाहिजे. आम्ही जर राजसिक आणि तामसिक जीवनामध्ये असलो निवड करायची स्वतंत्रता आमच्यामध्ये नसते किंवा फार कमी असते. जसं एक दारू पिणारा माणूस असतो, दारू पिऊन 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 त्याला एक निवड करायची शक्तीच राहत नाही, आणि कधी कधी बाध्य होऊन घरामधलं सगळं काही विकून करून तो दारू विकत घेतोच. त्याला माहित असतं की किती त्याला नुकसान होत आहे म्हणून, तरीही तो तसं करतो कारण निवड करायची बुद्धी पण राहत नाही आणि ती स्वतंत्रता पण राहत नाही. त्यामुळे आम्ही भक्ती मार्गामध्ये हे जे तामसिक कार्य आहेत ते आम्ही त्याग करतो. म्हणजे दारू असू द्या, सिगरेट तंबाखू आणि हे सगळे जे वस्तू आहेत जे मादक द्रव्य आहेत ज्याच्यामुळे नशा होते आम्हाला, ते सगळं आम्ही करत नाही. असे जे कार्य आहेत आणि मांसाहार करणे, एवढं हिंसा करून निर्दोष जे जनावर आहेत पाप त्यांची हत्या करून आम्ही त्यांना खातो, तर हे मनुष्याचं जेवण नाही आहे. मी पुण्याला जात होतो, पुण्यावरून आलो मी, काल तर मी रस्त्याने जात होताना अनेक ठिकाणी रस्त्यावर मटण भाकरी मटण भाकरी मटण भाकरी शिक्षिका आणि कोणाचं नाव लिहिलंय तिकडे शिकवायला की कसं मटण भाकरी केलं पाहिजे. वेगळे वेगळे ठिकाणी असे विज्ञापन दिसायला मिळाले मला. तर लोकांना काही वाटत नाही का आम्ही जनावरांना पाप काय एवढं त्रास द्यावं. जर आमचं आम्हाला कोणी मारायला आलं आमचं घसा कापायला कोणी आलं तर आम्ही काही विरोध करणार नाही का. तर जे बेचारे जनावर आहेत त्यांचं आम्ही गळक कापून टाकतो फक्त आम्हाला जेवायचं आहे म्हणून. काही भात गहू भाजीपाला काय कमी आहे का जगामध्ये. का गरज आहे हे सगळं करायचं. एवढं मोठं पाप आहे दुसऱ्यांना का कष्ट द्यावं आम्ही आमच्या पोटासाठी. ज्यावेळी भगवंतांनी एवढी एक सुंदर व्यवस्था केली आहे एवढं छान आम्ही पीक करू शकतो भात खाऊ शकतो भाजीपाला विविध प्रकारचे कडधान्य वगैरे फळं वगैरे सगळं आहेत त्यांचा लाभ आम्ही घेऊ शकतो. जनावरांना मारायची गरज काय आहे. तर ज्यावेळी आम्ही असं सगळं काम करतो जुगार खेळणे हे सगळं हे तामसिक कार्य आहेत सगळे. त्याच्यामुळे आमची बुद्धी भ्रष्ट होते आणि भक्तिमाद मार्गावर यायला पण ते जे एक प्रेरणा असते किंवा जे बुद्धी असते ते राहत नाही आणि निवड करायची शक्ती राहत नाही. मग जसं मी म्हणतो वळतंय कळतंय पण वळत नाही तसं होतंय. मग त्यामुळे खरोखरच आम्हाला स्वतःच हित जर पाहिजे असेल खरोखर आम्हाला जर आनंद हवं असेल मनुष्य जीवन सार्थक जर करायचं असेल तर आम्ही हे तामसिक कार्य सगळं त्याग केले पाहिजेत आणि भक्तांच्या संघमध्ये आलं पाहिजे आणि भगवान श्री कृष्णांचे नामस्मरण करून त्यांची कथा ऐकून वाचून त्यांची सेवा करून भक्ती मार्गामध्ये प्रगती केली पाहिजे. इकडे शुक्रवार पेठ मध्ये आमचं राधा गोकुळानंद मंदिर आहे. आपण तिकडे पण या तिकडे सत्संग मध्ये भाग घ्या. तिकडे भगवंत आहेत बासुरी वाजवत वाजत उभे आहेत आणि ते पिरणवाडीचे भक्तांची वाट बघत आहेत. सगळे आले पिरणवाडीचे भक्त नाही आले म्हणून तरी म्हणत आहे तुम्ही पण या. तर हार्दिक आमंत्रण तुम्हाला सगळ्यांना श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर मध्ये तुम्ही सर्व या सहकुटुंब सहपरिवार आणि भक्तीचा आनंद घ्या. आणि इकडे प्रत्येक आठवड्यामध्ये कुठच्या दिवशी होत आहे सत्संग इकडे मंगळवारी सत्संग होतोय. आमचे शंकरारण्य प्रभू येतात कधी वेगळे वेगळे आणि भक्त पण येतात. तर ह्या सत्संग कार्यक्रमाचा पण तुम्ही लाभ घ्या आणि पिरणवाडीमध्ये पण एक सुंदर सत्संग एक दिव्य भव्य भक्तिमय वातावरण निर्माण करा. आज एवढी छान व्यवस्था तुम्ही सगळ्यांनी केली आहे. हे पंडाल केलं आहे मंच आहे तिकडे प्रसादची व्यवस्था आहे हे सगळं बघून खूप आनंद झाला मला. तर तुम्ही सगळ्यांनी जे भक्तांनी हे सेवा केलं आहे तुम्हाला हार्दिक धन्यवाद आणि आभार. आणि आशा करतो की पिरणवाडीचं सत्संग नामहट असं चालू ठेवा आणि जास्त भक्ती करून करून या पूर्ण पिरणवाडीला आणि जवळपास जेवण आहेत सगळ्यांना भक्त बनवा. भगवंतांच्या शरण मध्ये घेऊन या. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. धन्यवाद.
प्रश्न खूप खूप धन्यवाद महाराजना. तर सुंदर असं प्रवचन आपल्या समोर सादर केलेलं आहे. तर पिरणवडीच्या भक्तांच्या हकेला मान देऊन